आजचे दैनिक सुभक्ती पर्व 10 मे। देवाच्या नावाकरिता लोक। परराष्ट्रीयातून आपल्या नावाकरिता काही लोक काढून घ्यावेत म्हणून देवाने त्यांची भेट कशी घेतली हे शिमोनाने सांगितले आहे। प्रेषितांचे कृत्य 15:14। देवाच्या नावाच्या केंद्रीयतेवर जास्त जोर दिला गेला असे म्हणणे क्वचितच शक्य आहे। म्हणजे मंडळीच्या सुवार्ता कार्यातील प्रेरणेसाठी देवाच्या कृतीचे महत्त्व खूप आहे। जेव्हा प्रेषितांची कृत्ये 10 अशुद्ध प्राण्यांच्या दृष्टांताने पेत्राच्या जगाची उलथापालथ झाली आणि देवाने त्याला धडा दिला की त्याने यहुदीबरोबर परराष्ट्रीयांना देखील सुवार्ता सांगायची आहे, तेव्हा तो येरुश्लेमेत परत गेला आणि इतर प्रेषितांना सांगू लागला की हे सर्व देवाच्या त्याच्या नावासाठी असलेल्या आवेशामुळे आहे। आपल्याला हे ठाऊक आहे कारण याकोबाने त्याच्या संदेशाचा सारांश अशा प्रकारे केला। मग त्याचे भाषण संपल्यावर याकोब म्हणाला, बंधुजन हो माझे ऐका, परराष्ट्रीयातून आपल्या नावाकरिता काही लोक काढून घ्यावेत म्हणून देवाने त्यांची भेट कशी घेतली हे शिमोनाने सांगितले आहे। प्रेषितांचे कृत्य 15:13-14। पेत्राचे हे म्हणणे की देवाच्या उद्देशासाठी तो त्याच्या नावाकरिता लोक एकत्र करीत आहे यामध्ये आश्चर्य नाही, कारण प्रभू येशूने काही वर्षापूर्वी पेत्राला कधीच विसरता न येणारा धडा दिला होता। तुम्हाला आठवत असेल जेव्हा एक श्रीमंत तरुण येशूच्या मागे जाण्यास नकार करून माघारी फिरून निघून गेला तेव्हा पेत्राने त्याला म्हटले, पहा आम्ही सर्व सोडून आपल्या मागे आलो आहोत तर आम्हाला काय मिळणार? मत्ते 19:27। येशूने सौम्य रीतीने त्याची कान उघडणी केली। त्याला हे म्हणायचे होते की मनुष्याच्या पुत्राच्या नावासाठी जगत असताना कोणतेच बलिदान सर्वोत्तम नाही। तो म्हणाला, आणखी ज्या कोणी घरे, भाऊ, बहिणी, बाप, आई, मुले किंवा शेते माझ्या नावाकरिता सोडले आहेत त्याला 100 मिळून सार्वकालिक जीवन हे वतन मिळेल। मत्ते 19:29। येथे सत्य अगदी स्पष्ट आहे। देव त्याच्या सर्व समर्थ आनंदनिशी विश्वव्यापी उद्देशाने सर्व जाती, भाषा आणि राष्ट्रातून त्याच्या नावाकरिता लोक एकत्र करण्याच्या हेतूने शोध करीत आहे। प्रगटीकरण 5:9-7:9। राष्ट्रामध्ये त्याच्या नावाची कीर्ती व्हावी म्हणून त्याच्यामध्ये न विझणारा आवेश आहे। म्हणून जेव्हा आपण आपल्या प्रीतीची त्याच्या इच्छेबरोबर सांगड घालतो आणि त्याच्या नावाकरिता जगिक प्रसिद्धी आणि सुख सोडून त्याच्या जागतिक उद्देशात सामील होतो तेव्हा देवाची सर्व समर्थ वचनबद्धता आपल्या पुढे एका निशाण्याप्रमाणे जाते आणि जरी आपल्याला खूप संकटातून जावे लागले तरी आपण अपयशी होऊ शकत नाही। प्रेषित 14:22 आणि रोम 8:35-39।